नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूर इथं होणार आहे. मुंबईत विधानभवनात आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालेल. 13 आणि 14 डिसेंबरला शनिवार रविवार हे सुट्टीचे दिवस असले तरी त्या दिवशीही सभागृहाचं कामकाज होणार आहे. राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. संचारसाथी या मोबाईल अप्लिकेशनला वाढता विरोध पाहून मोबाईल उत्पादकांसाठी हे अॅप प्रीइन्स्टॉल करणं अनिवार्य न करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. संचारसाथी या अॅपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष दिवंगत पन्नालाल सुराणा यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचं आज देहदान करण्यात आलं. काल रात्री त्यांचं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. सुराणा हे दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचे माजी संपादक होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना रायपूर इथं सुरु आहे. भारत प्रथम फलंदाजी करत असून विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी शतकं ठोकली आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.